अध्याय 13वा श्लोक 10वा। मयि च अनन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वं अरतीर जनसंसदी। आणि मी वाचोनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचित ही जयाचा केला। शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचूनी वास न पाहती यान। किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेणे आपण पया आम्हा सेज एकी केली। रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे तिये कांतेचे निपाडे एक सरलाजो। मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होवोनी मज तैसे सर्वस्वे भजती। सूर्याच्या होण्या होईजे का सूर्या सवेची जाईजे हे विकले पण साजे प्रभेसी जेवी। पै पाणीयाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी। जो अनन्यू यापरी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्त धारी ज्ञान पैगा। आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया। शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरा नये बहु एकांतावरी प्रीती। जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो। आणिकही पुढती चिन्हेगा सुमती ज्ञानाची ये निरुती लागी सांगो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय। जय जय रघुवीर। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये आणि भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये त्याचंच निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये केलं। जी सोहम ध्यान साधना ती सांगोपांग पाहिल्यानंतर त्या साधनेच्या अनुषंगाने ही साधना सांगणारे जे पूर्वसुरी होऊन गेले त्यांनी साधनेच्या काही खुणा किंवा युक्त्या सांगितल्या। त्याच्यामध्ये सोहम जप सोहम भजन सोहम चिंतन सोहम स्मरण सोहम ध्यानाच्या बरोबरीने याही पद्धतीने साधना सांगितल्या। आणि त्या साधना काय आहेत याची तोंड ओळख आपण करून घेतो आहोत। मी प्रत्येक वेळेला सांगतो की गुरुपदिष्ट जे ध्यान आहे त्याला पर्याय नाही. पण गुरुपदिष्ट ध्यान केल्यानंतर अजून एखादी ध्यानाची बैठक करताना अशा पद्धतीने आपण करू शकू. स्वरूपानंदांनी त्यांच्या स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथामध्ये त्यांनी पाठवलेली पत्र साधकांना, त्याच्यामध्ये काही अशा प्रकारच्या अनुषंगिक युक्त्यांचा निर्देश केलेला आहे. त्याच्यापैकी एक पत्र किंवा त्या पत्रामध्ये आलेली साधना अशी आपण करणार आहोत. या पत्रातले जे मुख्य विषय आहेत किंवा कंटेंट्स आहेत ते असे आहेत की आपला शोध घेताना आपण मी देह असं समजतो असं आपल्याला वाटतं, पण नीट लक्षात घेतलं तर देहाची वार्ता माईक आहे असं लक्षात येतं, आणि आपण आत्मा आहोत असं चिंतना अंती समजतं. मी देह आपल्याला याकरता वाटतं की आपल्या अंतर्यामी जो जीवभाव आहे त्या जीवभावाचा अभिमान देहाच्या ठिकाणी बसलेला असतो. जीवाशी जडले मी पण तेणे भ्रांत झाले मम, हे त्याचं खरं कारण आहे. जीवाचा अभिमान देहाच्या ठिकाणी अबोधाच्या योगाने असं बसतो. असं असल्यामुळं एक मीपणा निर्माण होतो. या मीपणाला अजून एक बाजू आहे असं स्वरूपानंद सांगतात. एकदा देहाला मी असं समजलं की मग माझी संस्कृती, माझा वंश, माझा धर्म, माझा देश, माझी भाषा, माझा वेश, सामान्य विशेष, माझे माझे, एकदम मी देह झाला की देह संबंधित माझे हाही अज्ञानजन्य किंवा अबोधात्मक असा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो. प्रथम फार मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्या म्हणून सांगितल्या, संस्कृती, भाषा, देश इत्यादी, आणि मग रोजच्या व्यवहारातल्या सांगितल्या की माझे घर, माझे धन, माझा पुत्र, माझी सून, आणि मग त्याच्याही जवळच्या माझा देह, माझे मन, नाचवी मी पण ऐसे जीवा. देह मी झाल्याबरोबर जे देह संबंधित आहेत ते असे माझे झाले, आणि मग हे मी पण त्याच्या योगाने सगळा खेळ सुरू झाला. याच्यावर उपाय म्हणून स्वरूपानंद असं सांगतात की मी खरा कोण आहे याचा शोध घेतलेलाच बरा. याचा शोध घेणं हा त्याच्यावर उपाय आहे. आपल्याला प्रथम अशा प्रकारे मी देह हे मायेमध्ये असणारं सत्य म्हणजे असत्यच, हे कशा रीतीने जडलेलं आहे आपल्यापाशी प्रथम खरं तर हे आहे असं लक्षात घेणं, जर आपल्याला विचारांती अथवा चिंतन केल्यानंतर मी देह असं वाटतच नसेल तर संपली गोष्ट, तो मुक्तच आहे. पण प्रथम समजून तरी घेणं की अशा प्रकारची बद्धता आपल्या ठिकाणी आहे आणि या मी देह याच्या संबंधी असणारं मग माझं जे म्हणू तर ते कसं निर्माण झालेलं आहे तेही आपल्याला नीट समजलं पाहिजे. आपल्या चुका देखील आपल्याला नीट कळल्या पाहिजेत त्याचंही जरा चिंतन आपण केलं पाहिजे. आणि मग हे माझं माझं असं म्हणताना संस्कृती, धर्म, देश, वेश, मग घर, मग माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं, माझी सून इत्यादी, माझी नातवंड, आणि तिथपासून मग अजून खरा संकोच म्हणजे मी देह, माझा देह, माझे मन. तर हे अशा प्रकारचा अज्ञानजन्य भाव आणि अज्ञानजन्य अभिमान आपल्या ठिकाणी आहे हे प्रथम आपल्या आपण समजून घेतलं पाहिजे चिंतनाने. त्यानंतर ते असं म्हणतात की अशा रीतीने मी आणि माझं यांच्या मुळाशी जो जीवपणा आहे, आता आपणच आपला शोध घ्यायला पर्याय नाही. जीवानी मी कोण अशा प्रकारचा शोध घ्यावा. माझे माझे सर्व ही म्हणे तरी कोण मी हे नेणे, आपुला आपण शोध घेणे तेणे पावणे समाधान. आपला आपण शोध घेणं म्हणजे ध्यानाला प्रवृत्त होणं. या पत्राचं वैशिष्ट्य असं की इथं कुठेही सोहमचे श्वास, सोहम, सोहम स्मरण असं काही लिहिलेलं नाहीये. या पत्राचं अजून एक वैशिष्ट्य असं की हे स्वरूपानंदांनी जरी लिहिलेलं असलं, जसं मी तुम्हाला स्वरूपानंदांनी काय सांगितलं ते सांगतोय, पण स्वरूपानंद त्यांचे पूर्वसुरी मुकुंदराजांनी सांगितलेलं ते आपल्याला सांगतायत, ते स्वतःच काही सांगत नाहीयेत. ज्ञान असं परंपरेनेच चालत आलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्याही आधी हे मुकुंदराज होऊन गेले. हे मराठीतले आद्य कवी समजले जातात. मुकुंदराजांच्या थेट ओव्या त्यांनी उद्धृत केल्या अवतरण चिन्हाखाली. आपला आपण शोध घेणं म्हणजे ध्यान करणं. याच्यासाठी ते असं म्हणतात की विचार निर्माण कसा होतो ते पाहावं. पहिलं म्हणजे शांत बसावं, विचार निर्माण होतो हे आपल्या लक्षात येतं, आपल्या ठिकाणी विचार तरंग निर्माण होतो. तो कसा निर्माण झाला, कुठून निर्माण झाला, मन कोठे कैसे धावे, विचार निर्माण झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आपण धावायला सुरुवात करतो. कुठून धावायला सुरुवात करतो, आपली धाव कशी होते, एवढा विचार आपण कधी केलेला नसतो. विचार आला की करायचा एवढं आपल्याला माहितीये, पण हे जरा साक्षीत्वाने पाहावं हा हा पहिला उपाय. सुख दुःखांचे कैसे गोवे, शोधोनी पहावे अलिप्तत्वे. विचार उठला, मन धावायला सुरुवात झाली की थोडं अलिप्त व्हा त्या विचारापासून, आणि मन कुठं धावतं आहे आणि कुठून धावायला त्यांनी सुरुवात केली हे जरा शोधा असं ते म्हणतात. ते मन सुखामध्ये किंवा दुःखामध्ये तुम्हाला ढकलेल, नाना प्रकारच्या सांसारिक अनुभवामध्ये नेऊन सोडेल, याचे कसे गुंते आहेत सुख दुःखांचे ते जरा अलिप्तपणाने पहा. तुमचा मान झाला, तुम्हाला सुख वाटलं, थोडं अलिप्तपणाने तर पहा मान झालं म्हणजे नेमकं काय झालं. तुम्हाला हार घातला म्हणजे मान झाला. म्हणजे काय झालं, काय काय सुख झालं, म्हणजे काय वाटलं, तुम्हाला दुःख झालं, तुमची हानी झाली, म्हणजे नेमकं काय झालं, थोडं अलिप्त व्हा आणि शोधा पहा असं ते सांगतात. मन कसं धावत आहे त्या सुखाच्या दुःखाच्या भावनेकडं. पुढे मुकुंदराजांची एक ओवी ते उद्धृत करतात, सूत गुंतले उकलावे तैसे मन हे उगवावे. गुंता झालेलं सूत जसं हळूहळू सोडवावं लागतं, तिथं काही गडबड केली तर गाठी बसल्यास समजा मग गुंता सुटतच नाही. तसा प्रत्येक विचार असा हळूहळू सोडवत सोडवत न्या. तसंच मनात विचार उठला की ज्या कारणाकरता उठलेला असतो तिथपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचता, त्याच्याऐवजी मनात विचार उठला की त्या कारणापर्यंत पोहोचण्यापेक्षा ऑफिसचा विचार उठला कामाचा, तर ऑफिसमध्ये जाऊन काम करत बसण्यापेक्षा तो कुठून उठला हे पाहावं. उठला हे खरं तर तुमच्या चैतन्यापासून उठला असं तुमच्या लक्षात येतं, आणि त्याला त्याचं तोंड वळवावं आणि त्याला मागं तुमच्या मुळाकडे घेऊन जावं. बाहेर नाही, ऑफिसमध्ये नव्हे, काम करण्यासाठी नव्हे. मित्राची आठवण झाली तर मित्राशी बोलण्यापर्यंत जाऊ नका, तर मनाला मागं वळवा आणि मुळाकडे घेऊन या, जिथून उठला तिथपर्यंत आणा. हे थोडं अलिप्तपणाने करावं लागेल. मानत मानत घालावे मुळाकडे. त्या ठिकाणी जर विषय उठला, विषय मोठा लोभस असतो, कमनीय, आपण लगेच त्याच्यामध्ये सापडतो, त्यावेळेला विवेक निर्माण करा आणि विवेकाने विषयाचं विदारण करा. विवेकाने समजा की त्या विषयाच्या ठिकाणी तुम्हाला जे प्रेम वाटतं त्या विषयाच्या ठिकाणी किळस देखील कशी आहे तेही जरा पहा. विवेकाने त्याचं विदारण करा. आणि मग मन तो विषय सोडून देईल, तरी ते स्थिरावे अंतरी सांडूनी कल्पना. मग विषयाची कल्पना खऱ्या अर्थाने सुटेल आणि ते अंतःकरणामध्ये स्थिर होईल. मुकुंदराज असं म्हणतात, असं स्वरूपानंद आपल्याला सांगतायत, तेथे हृदयाकाशी. सोहमचा उल्लेख केला नाही तरी हृदयाकाशाचा उल्लेख केला. या मस्तकाच्या प्रदेशात हे सगळं करायचंय. मी पण स्फुरे जीवाची. अशा रीतीने मन स्थिर व्हायला लागलं, मन मुळाकडं आलं, विषय मनातून नाहीसे झाले, ते अंतर्यामी स्थिर व्हायला लागलं की मग खऱ्या अर्थाने हृदयाकाशामध्ये म्हणजे या मस्तकाच्या प्रदेशामध्ये मनरहितता निर्माण होते. आणि मनरहितता दीर्घ वेळ राहिली की त्या ठिकाणी मी आहे असा भाव समजतो. तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवासी. आपण मीपणाने तिथं आहोत असं लक्षात येईल. त्या मीपणाकडे देखील जरा विवेकाने पहा असं पुढं मुकुंदराज म्हणतात. त्याची विवेकेसी पाहिजे जवळ. कुठं हा मीपणा आता कशाच्या आधाराने आहे? मगाशी तर देहाच्या आधाराने होता. सुरुवातीला चिंतन करताना लक्षात आलं जीवाला मी देह असा भाव निर्माण झाला, आता केवळ जीव मीपणाच्या योगाने राहिला. त्या मीपणाकडे जरा साक्षीत्वानी पहा, विवेकानी पहा, तेव्हा लक्षात येईल तव ते निरालंबी स्फुरे. त्या मीपणाला कसलंच आलंबन नाही. देहाचं होतं पण आता ते नाहीसं झालं, मनाचं होतं तेही नाहीसं झालं, मनरहितता आली. आता निरालंबाच्या ठिकाणी ते मी पण स्फूर्त आहे इथं चिदाकाशामध्ये. पुनरपी तेथे चिमुरे, आलंबनारहित तो मीपणा निर्माण होतो नाहीसा होतो. मीचा भाव निर्माण होतो आणि मी असा विशेष भाव नाहीसा होतो, केवळ अस्तित्व राहत. असं जेव्हा होत तेव्हा तरी जीवदशा बारे नास्तिक्य पावे, अशा वेळेला जीवदशा उरत नाही. आपण जीव हा अबोधात्मक भाव तिथं पूर्णपणाने नाहीसा होऊन जातो. त्याला त्यांनी मुकुंदराजांनी एक उदाहरण दिले, नदी उगमी स्थिरावे. ज्या ठिकाणी नदीचा उगम आहे तिथं जर ती स्थिर झाली तर आहे तिथंच कालांतराने ती सिंधू होईल, सागर होईल. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण कान पावे. खरं म्हणजे तिथंच ती समुद्र व्हायची, तिने व्हायला सुरुवात केली. तसं निरालंब अशा ठिकाणी मीपणा निर्माण होतो आहे हृदयाकाशाच्या ठिकाणी आणि आपोआप तिथंच नाहीसा होतो आहे. नाहीसा होतो त्या ठिकाणी जीवदशा पूर्णपणाने नाहीशी होते. नदी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण कान पावे, तैसे जीवाचे ब्रह्म कान व्हावे या स्थिती राहता. असं वारंवार जर व्हायला लागलं तर जीवाला आपण ब्रह्म असा बोध सहज निर्माण होतो. हे करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी जे जे दृश्य स्फूर्त ते ते सोडूनी होई माघारे हे करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जे जे दृश्य स्फूर्त त्या दृश्यामध्ये गुंतून न जाता त्या दृश्याचा त्याग करा आणि माघारी या. नाना स्वरूप निर्धारे आपण होई जे अशा अभ्यासाने आपण स्वरूप बोध प्राप्त करून घेतो. मात्र हे सांगितलं तसं एका सरळ रेषेत होईल असं नाही. हे थोडा वेळ होईल हृदयाकाशाच्या ठिकाणी सगळ्या कल्पना निमाल्यानंतर मीपणा स्फुरेल, त्या मीपणाचा अंत होईल, ब्रह्मभाव निर्माण होईल, परत दृश्य निर्माण होईल, परत विचार निर्माण होईल, परत सूत गुंतले उकलावे, तैसे मन हे मानावे, मानत मानत घालावे मुळाकडे. हे एकदा करून होत नाही, हे वारंवार जर घडेल तर वारंवार हीच कृती करायची, हाच अभ्यास करायचा. तिथे जर विषय निर्माण झाला तर विवेकाने त्याचं विदारण करायचं, मन विषय सोडून देईल, कल्पना सोडून देईल. तिथे जर दृश्य निर्माण झालं तर ते दृश्य सोडून द्यायचं, माघ फिरायचं. कोणी दृश्य पाहिलं, कोणाच्या ठिकाणी विचार निर्माण झाला तिथपर्यंत माघ यायचं, चैतन्याच्या ठिकाणी त्याला विसर्जित करायचं. तिथं मीपणा निर्माण होईल, तो निरालंब असेल. आधी त्याला देहाचं आलंबन होतं जागृत अवस्थेत, तो परत नाहीसा होईल. तो नाहीसा झाला की जीवदशा नास्तिक्य, त्याला अस्तित्वच नाही अशी संपून जाईल आणि त्या ठिकाणी जीवाचं ब्रह्मकान व्हावे या स्थितीत जीवाला ब्रह्मभाव निर्माण होईल. काही काळ तो ते अनुभवेल, परत दृश्य निर्माण होईल, परत वृत्ती उठेल, परत तेच करायचं अशा अशा अभ्यासाने. म्हणून परतावे अभ्यंतरी, अभ्यास करावा ऐशिया परी. मग कल्पना अभ्यंतरी समरसोनी जाय, सांडूनी स्थूळ गती ऐशी राहे अंतरस्थिती, तोवरी अभ्यास निगुती करावाची लागे. जोपर्यंत अशी अंतरस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत अतिशय निगुतीने जपून हा अभ्यास करत राहायचा, सावध तरलतेने. एकदा दृश्य सोडून माग आला की मग आपण स्वरूपा बोध होतो. इथपर्यंत मुकुंदराजांचं म्हणणं सगळं कोट केलंय आणि स्वरूपानंदांनी पत्रमंजुषेमध्ये सांगितलेली साधना ही परमामृतात मुकुंदराजांनी सांगितलेली साधना आहे. इथं कुठेही सोहमचा काही उल्लेख नाही. सोहमच्या ध्यान साधनेमध्ये सोहमचा उल्लेख नाही. सुरुवातीला अबोधात्मक भाव जाणण्यासाठी साधकांनी तो धरायचा असतो सोहम भाव. पण जरी एखाद्याला धरला नाही, अनुषंगिक साधना आहे, तरी देखील तेच होईल. पुढे स्वरूपानंद स्वतःच्या ओव्या लिहितात, देह विनाशी कालाधीन शाश्वत कालातीत आपण, ऐसे असावे सहज स्मरण कृतार्थ जीवन तेणे होय. प्रपंचाचा न मानी त्रास न राहावे खिन्न उदास, सोहम स्मरणे सहजोल्लास असो रात्रन दिस अंतर्यामी. मग सोहम स्मरण काय, कधी सांगितलं का सांगितलं नाही? स्वरूपानंदांनी सांगितलं. जो प्रपंच आपल्या वाट्याला आलेला आहे तो त्रास वाटू न घेता करत राहावा. खिन्न होऊ नये, उदास होऊ नये, हे सगळं अवघडच आहे. म्हणून तर सोहम स्मरण करावं असं स्वरूपानंद म्हणतात. आपण देह नाही तोच मी आहे अशा प्रकारचं स्मरण रात्रंदिवस करावं. मग असं जर रात्रंदिवस असेल तर ध्यानापुरती ही युक्ती अगदी सोहमचा थेट उल्लेख नसला तरी जमेल. एवढं करून ते समर्थांची एक ओळी कोट करतात, आता होणार ते होई नका आणि जाणार ते जाये नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. आता काय व्हायचं असेल ते होवो, काय मिळायचं असेल जाणार असेल ते जावो, काय व्हायचं असेल ते होवो, जन्म मृत्यूचीच आशंका तुटून गेली, फिटून गेली, अशा प्रकारची स्वप्रचित यावी. या पत्राची सुरुवात करत असताना जे जन्म मृत्यूचं एक बंधन आहे, त्या बंधनामुळे जो त्रास होतो व्यक्तीला, मी देह या भावनेमुळे तसा संकटात सापडतो, त्याच्यापासून तो पूर्ण मुक्त होतो. आता जे होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. ऐसी यावी स्वप्रचित चित्त राहावे प्रसन्न शांत, म्हणून आपुला शोध घेत असावे निश्चिंत अंतर्यामी. असं ज्याला कोणाला पत्र लिहिलं असेल त्यांना स्वरूपानंद सांगतात, असो जो का जगन नियंता तयासी असे साधकाची चिंता. हे एवढं आपण करावं, जगन नियंता जो आहे त्याला साधकाची चिंता असते. आपुला आपण शोध घेता सहाय्य सर्वथा लाभे त्याचे, असं आश्वासन ते देतात. आपण आपला शोध घेत राहिलं की त्या जगन नियंत्याचं सहाय्य लाभल्याखेरीच राहत नाही आणि त्याच्या सहाय्याने ही साधना पूर्ण होते. मुळात मी जे सांगितलं ते आपल्या सगळ्यांना समजलं का? कधी कधी अनुषंगिक साधना करून घेताना या पत्राच्या योगाने आपण ती केलेलीही आहे. आपण करून बघूया. डोळे मिटून घ्यायचे आहेत. अर्थात या संबंध पत्रामध्ये पूर्ण तत्वज्ञानात्मक पत्र असल्यामुळं सद्गुरूंचा उपदेश, त्याचं स्मरण याबाबत स्वरूपानंद काही सांगत नाही. तरी देखील आपण स्वामीजींना आठवू. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवू. त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेऊ. आता वेळेकरता म्हणून मी देह अशा प्रकारचा मीपणाचा देहानी देहाच्या योगाने असलेला आविष्कार आणि देह संबंधित माझे अशा मी आणि माझ यामध्ये आपण सापडलेले आहोत याच फार चिंतन आपल्याला माहित आहे. आपण सापडलाय. 5 मिनिटं मी तुम्हाला देतो. ती आपली चूकच आहे. तो आपला अबोधच आहे पण आहे आपल्या ठिकाणी. हे समजून घेऊ. आपलं आपल्याला माहिती आहे आपण मीपणाने कसे वागलेले आहोत आणि माझ माझ या नादात कसं चुकीचं वर्तन केलेलं आहे. वर्तन केलेलं आहे ही चूक पण ते एकदा जरा आठवू. देहाला मी असं समजलो आणि संसाराला माझा असं समजलो. त्यामुळं खरं जे बंधन नाही जीवाला त्या बंधनामध्ये जीव सापडला. पडले बंधन नव्हे त्याची माझी संस्कृती. इथं महाराष्ट्र देशामध्ये जन्माला आला म्हणून इथली संस्कृती माझी झाली. आणि कुठं जन्माला आला असता तर त्या संस्कृतीला माझी म्हटलं असतो. असं नसते नसते अभिमान धरले. माझी भाषा, माझा धर्म, सामान्य विशेष सगळं माझं माझं. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली. त्यांना माझं माझं म्हणायला लागलो. देहाला मी असंही समजतो आणि देहाला माझा असंही समजतो. मनाला मी असं समजतो, माझं मन म्हणून मनाला माझं असंही समजतो. मी कोण हे माहीतच नाही. खरं जीवाशी जडले मी पण हे त्याच कारण. त्यामुळं खरंच जाता आपला आपण शोध घेण्यासाठी पर्याय नाही. चिदाकाशात लक्ष, हृदयाकाश, चिदाकाश, मस्तकाकाश एकच. आणि नुसतं लक्ष देऊन राहा. विचार उठला तर विचार कैसा उद्भवे, कसा उठला बरं. मन कोठे कैसे धावे, आणि विचार उठला की मन धावायला सुरुवात झाली. कुठं जातं, कसं जातं, त्याचा परिणाम सुख दुःख अथवा विषय चिंतन हे कसं घडतं, थोडं अलिप्तपणाने पाहायचं. उठलाच नाही तर प्रश्नच येत नाही, पण उठेल थोड्या वेळात. निगुतीनी पहा, सावध रहा, पहा. क कशाच्या संदर्भात विचार उठला ते गौण मामा, त्याचं तोंड जणू माग वळवा, त्याला बाहेर धाडण्याच्या ऐवजी आत घेऊन या. मुळाकडं तुमच्यापासून उठतो, तुमच्यापर्यंत परत आणा, तिथं विसर्जित करा. सुख दुःखाची भावना निर्माण झाली विचारामुळे तर अलिप्तपणाने पहा. विषय निर्माण झाला तर त्याचं निराकरण करा, विदारून टाका. मनाला उलट फिरवा, वृत्तीला उलट फिरवा, तुमच्यामध्ये समर्पित करा. प्रत्येक वृत्तीला सावध वृत्ती उठली तर तिला पकडा, उलट फिरवा. बाहेर न धाडता स्वतःपाशी चैतन्यात विलीन करा. वृत्ती रहितता अनुभवा. जागरूकपणाने केल्यानंतर थोड्याच वेळात तुम्ही वृत्ती शून्य होऊन जाता. अशा वेळेला हृदयाकाशामध्ये वृत्ती न्याहाळणारा मी केवळ शिल्लक राहतो, मीचा भाव शिल्लक राहतो, वृत्ती संपून जाते. तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवासी। केवळ मी शिल्लक राहतो, त्याला तसाच राहू दे। तो थोडा वेळ लक्षात येतो, परत नाहीसा होतो। मी पणाखेरीज जाणीव राहते, अशा वेळेला ती जाणीव ब्रह्मरूप होऊन जाते। ब्रह्मबोधाने युक्त होते, कारण नदी उगमाच्या ठिकाणीच अडवली, तिथंच ती सिंधू होते। तशी त्या ब्रह्मभावनेमध्ये थांबून राहा। अचानक एखादा विचार उठला त्याला बाहेर जाऊ देऊ नका, त्याला पकडा, उलटा फिरवा, जिथून निर्माण झाला तिथं म्हणजे तुमच्या मध्ये विलीन करा। कोणतीही सुख दुःखासारखी भावना निर्माण झाली तर अलिप्तपणाने नाहीशी करा, त्याच्यापासून वेगळे व्हा। विषय निर्माण झाला तर विवेकाने विधारण करा। अशा वेळेला वृत्तीचा लोप होतो, हृदयाकाशात केवळ मीच स्फुरण शिल्लक राहत। याला आलंबन किंवा आधार कोणाचाच नसतो, त्यामुळं ते निरालंबी स्फुरे पुनरपी तेथेची मुरे। मी पणाचं स्फुरण देखील मूर्त नाहीस होत, त्यावेळेला जीवभाव देखील नाहीसा होतो, केवळ जाणीव राहते. शुद्ध जाणीव तिला ब्रह्मभाव प्राप्त होतो. परत जर विचार उद्भवला त्याला उलटा फिरवा, मानत मानत घालावे मुळाकडे. तेथे जे दृश्य स्फुरे ते सोडून होई माघारे असं करा. दृश्यातीत वृत्ती शून्यता लाभेल. हृदयाकाशाच्या ठिकाणी वृत्ती शून्यता दीर्घ काळ राहील. तिथं पाहणारा जो मी आहे वृत्ती नाश झाला तरी तो मी शिल्लक राहतो. तो निरालंबी स्फुरे त्या मीला कोणताच आधार नाही. तो जसा स्फुरतो तसाच लोप पावतो. केवळ जाणीव राहते. त्या जाणीवेच ब्रह्मभावामध्ये रूपांतर होत. आपण शाश्वत कालातीत असं लक्षात येत ब्रह्म. देह भावना जाते, आता होणार ते होये नाका, आणि जाणार ते जाये नाका. तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, जन्म मृत्यू विरहित केवल सुखरूप शाश्वत स्वरूप कालातीत असं ब्रह्म शिल्लक राहत. या ब्रह्म भावनेमध्ये स्थिर राहून पण आता जागृतीत यायचं आहे. सद्गुरूंना मनोमन आठवू, सद्गुरू आणि ही ब्रह्म भावना एक, त्यामुळं आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीच सद्गुरु दर्शन झालं, सद्गुरूंचं स्वरूप समजलं. ते कोण आहेत अशी जी कुतूहलाची भावना होती ते सापडले. त्यांच्या चरणांवर आपण मस्तक ठेवतो आहोत. आशीर्वाद देत आहेत. आता या ध्यानातून प्राप्त झालेल्या ब्रह्मस्थितीच्या अनुभूतीमध्ये आपल्याला या दिवसातला उरलेला सर्व काळ व्यतीत करायचा आहे असा संकल्प करू. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या चेहऱ्याला डोळ्याला स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. हरी बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर. हरी हरी हरी. खरं म्हणजे कालच्या पालखी सोहळ्यानंतर या पालखी सोहळ्याचे आपण ठरवलेले जे दिवस होते तो एक दिवस आपण अलीकडे आणल्यामुळं असा मोठा संध्याकाळचा दमणूक ज्यांनी होते असा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खरं म्हणजे आपण ध्यान अथवा केंद्र घेत नाही, पण हा दिवस बदलल्यावर या पुढच्या गोष्टी तेव्हा लक्षात आल्या नाहीत, त्यामुळं आजचं केंद्र झालं. पण आपण सगळ्या वयाचे विशेष करून पुढच्या वयाची मंडळी देखील सहजगत्या केंद्रात आली. ही जी निष्ठा आहे त्या निष्ठेला माझा नमस्कार.